चीनी मंडी .com पॉडकास्ट।
मोदी सरकारची सत्ता न आल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गळफास घ्यावा लागेल। वर्षानुवर्ष शेतकऱ्यांची फसवणूक पिळवणूक करणारे आता सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या नावावर गळा काढत आहेत, त्यांच्या प्रश्नांचं भांडवल करून पुन्हा सत्तेत येऊ पाहत आहेत, अशी टीका सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप सेना महायुतीचे उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते बोलत होते। भंडार कवठे येथील या कार्यक्रमानंतर प्रचारसभेत सहकार मंत्री देशमुख यांनी, पण केंद्रातील मोदी सरकार जर सत्तेतून गेलं तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होतील अशी भीतीही व्यक्त केली। मंत्री देशमुख म्हणाले, केंद्र सरकारनं साखरेला किमान आधारभूत किंमत जाहीर केली, त्यामुळेच साखर कारखानदारीमधील अस्वस्थता संपली आहे, अडचणींवर तोडगा निघाला आहे। यापूर्वीही तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिसळण्याचं धोरण स्वीकारलं होतं, नंतर काँग्रेसच्या काळामध्ये ते धोरण गुंडाळण्यात आलं, त्यामुळेच ऊस उत्पादकांची अवस्था दयनीय झाली आहे। भविष्यात इथेनॉल निर्मितीवर भर दिला जाईल। केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारं आहे। हे सरकार जर सत्तेतून पाय उतार झालं तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे हाल होतील, त्यांना गळफास लावून घ्यावा लागेल। दोन्ही काँग्रेसला आता शेतकरी फसणार नाहीत असं सांगून सहकार मंत्री देशमुख म्हणाले, पूर्वीच्या काँग्रेस सरकारनं शेतकऱ्यांना हमीभावाचा कायदा गुंडाळून ठेवला होता। मुळात शेतीभावाला हमीभाव देण्याचा कायदा 1963 साली लागू झाला होता, मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं आजवर बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकारण केलं, संचालकांची व्यापाऱ्यांची मिलीभगत असल्यानं शेतकऱ्यांची पिळवणूक सुरूच राहिली, त्यातून कायदा गुंडाळून ठेवला होता। आजवर हमीभावापेक्षा कमी भाव देणाऱ्या किती व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले याचं उत्तर त्यांनी द्यावं। यापुढील काळात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही। फसवणूक केल्याचं सिद्ध झाल्यास अशा व्यापाऱ्यांचे परवाने तातडीनं रद्द केले जातील, यासंबंधीचे अधिकार आता सरकारकडे घेण्यात आले आहेत। काँग्रेसनं आमच्या पालकमंत्र्यांना फसवलं, त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला अशी टीका करून मंत्री देशमुख यांनी, बाजार समितीच्या निवडणुकीत मला हिसका दाखवल्याचा उल्लेख काँग्रेसवाले अलीकडे करत आहेत, पण आणखी खूप काही आमच्या हाती आहे, त्यांनी समितीच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे प्रस्ताव द्यावेत असं सांगितलं। यावेळी डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी मानव कल्याणासाठी उमेदवारी दाखल केली आहे असं सांगितलं। भाजपचे जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, मंद्रुपच्या सरपंच कलावती खंदारे यांनी मनोगत व्यक्त केली। शांतवीर महास्वामी, सभापती सोनाली कडते, उपसभापती संदीप टेळे, मनीष देशमुख, प्रभावती पाटील आदी उपस्थित होते।